ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
इज्मा ने लॉन्च के लिए मीठा डॉट ऑर्ग पोर्टल. इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन इज्मा ने मीठा डॉट ऑर्ग नावाचे नवे पोर्टल आज लॉन्च के लिए. मीठा डॉट ऑर्ग च्या माध्यमातून सर्व ग्राहक, डॉक्टर, न्यूट्रिशनिस्ट, शेफ आणि इतर हितधारकांना साखरेशी संबंधित सेवन, आरोग्य आणि इतर योग्य माहिती सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. मीठा डॉट ऑर्गचा हेतू साखरेचा वापर, उपयोग आणि सर्वात महत्वपूर्ण साखरेच्या प्राकृतिक मूल्याबाबत माहिती प्रदान करणे हा आहे. खाद्य आणि सार्वजनिक वितरण सचिव सुधांशु पांडे, संयुक्त सचिव साखर सुबोध कुमार सिंग आणि साखर उद्योगाशी संबंधित लोकांच्या उपस्थितीत या पोर्टलला आज लॉन्च करण्यात आले.